19 अनलॉक की प्रक्रिया अब पूरे देश में शुरू हो गई है। ऐसे में अपने घरों से बाहर तभी निकलें जब बहुत आवश्यक हो। फेस कवर या मास्क पहनते समय ध्यान रहे कि मुंह और नाक अच्छी तरह से ढके रहें। सार्वजनिक स्थानों पर कम से कम 2 गज की दूरी रखें।
हेलो
मैम, हेलो,
कौन बोलता है?
नमस्कार, मी अर्चना बोलते, फिलांथ्रोपी स्कीम्स मधून।
हो
हो मॅम, हा हा
हॅलो।
हा मॅम, तुम्ही अथर्श्री मध्ये फ्लॅट बघताय ना?
नाही नाही, फ्लॅट नाही म्हणत होतो आम्ही। आम्ही म्हणत होतो एक ना, आम्ही व्हिजिट द्यायची होती तो आम्हाला तिथे, तुमच्या याला, भूगावला। कारण आम्ही इथे येऊन पाषाणला येऊन गेलो तुमच्या भूगावला, म्हटलं एकदा व्हिजिट देऊ, तिथे काय फॅसिलिटी आहे काय सगळं पाहिजे होतं आम्हाला।
हो बघता येईल ना मॅम।
हा पण काय करायचं, सध्या हे सुरू आहे ना लॉकडाऊन, आणि सुरू आहे तर आम्ही सगळ्या अबोव 60-70 आहे, त्याच्यामुळे मग आम्हाला येता येत नाही।
तुम्ही फ्लॅट घेण्याच्या दृष्टीने बघायचंय की जनरल तुम्हाला बघायचंय कसे? म्हणजे
जनरल बघून मग जर समजा पुढे मागे मुंबई यायचं झालं असं तर आम्ही त्याचं ठरवणार आहे।
तुमचा ग्रुप आहे का सगळे सिनियर स्टुडंटचा?
हा आमचा 4 जणांचा असा ग्रुप आहे।
बरं, राहायला कुठे आहे तुम्ही मॅम?
आम्ही प्राधिकरणात आहे सध्या। नाही नाही, पुढे मागे समजा आपण अजून ते नक्की नाही तसं, पण समजा झालं तर भाषा पाहू मग तिथे। पण तुम्ही असं भाड्याने देतच नाही ना?
नाही नाही, भाड्याने आमच्याकडूनच तिथे तुम्हाला हवं असेल तर तिथे तुम्ही इन्क्वायरी करून मिळू शकता।
हो का? कारण तिथे ते फ्लॅटच घ्यावं लागतं का?
नाही, रेंटवर पण मिळतं ना मॅम?
मिळतं ना रेंटवर, मग तेच म्हणजे सगळं असं डिटेल वगैरे माहिती काढायची आम्हाला। आणि समजा आपण फ्लॅट घेतला समजा तर मग तो फ्लॅट काय करा पुढे मागे, म्हणजे समजा नंतर काय करणार?
तुम्ही विकू शकता तो?
नाही नाही, विकू शकतो ठीक आहे, आमच्यानंतर मग कोणाला मिळेल असं
तुमच्यावरच डिसाइड असतं मॅम, तुम्ही तुम्हाला कोणाला द्यायचं
म्हणजे आमच्या वारसालाच मिळेल ना ते।
हो
बरं, समजा म्हणजे तिथे तिथे जरी फ्लॅट असला नाही विकता आलं समजा तर काय करायचं मग, तो कोणाला जाईल?
नाही जसं तुम्ही लिहून ठेवायचं ना आधीच तुमच्या विल पॉवर वगैरे मध्ये, असं
विल करून ठेवायचं का? कुठून सुरू होतो तुमचा फ्लॅट, किती पासून?
तुम्ही किती बजेट पर्यंत बघताय?
आमचं 1 BHK।
किती बजेट पर्यंत बघताय तुम्ही?
तुमचं किती येते पाहू, म्हणजे 50-60 असेल तर पाहू म्हटलं। पुढे मागे हा सध्या नाही, सध्या आमचं घर आहे सध्या इथे।
मॅम आपल्याकडे 1 BHK साधारण बघा जातो 47 लाखाला।
47 लाखाला का 1 BHK किंमत चांगली आहे?
हो
समजा म्हणजे आम्ही कसं आता सध्या एजर झालोय ना, समजा नाही झालं पुढे तर तुमच्या सगळी सोय असते ना? म्हणजे
हो मॅम, सगळी छान सोय करून ठेवलेली असते आपण सिनियर सिटीझन
लोकांकरता, सगळी सोय असते, डॉक्टर वगैरे सगळं पुढे मागे असं म्हणून आम्हाला यायचं आहे म्हणजे पुढे असं म्हणजे ठरलंय।
नक्की या मॅम तुम्ही, पाहिजे तर हा व्हॉट्सअप नंबरला मी तुम्हाला माहिती पाठवून ठेवते।
हा चालेल, आणखी म्हणजे एकदा पाहून आलं ना मग आम्ही डिसाइड करू म्हणजे ठरलंय।
तुम्हाला कधी फोन करू साईट व्हिजिट साठी?
सध्या तर आता उठू द्या लॉकडाऊन वगैरे आमचा ते ठरू द्या मग पाहू म्हटलं, सध्या तर 23 पर्यंत काहीच आहे, एकदा आम्ही डिसाईड करू सगळे मिळून।
ठीक,
तुम्ही गाडी वगैरे पाठवताय ना?
निगडीला जरा खूप लांब आहे, बघायला लागेल मला त्यावेळेस।
नाही मला आम्हाला तरी म्हणाले तुमचे सिद्धेश ठाकरे काय
ठाकरे,
ते म्हणाले तुम्हाला जर चौघांना यायचं असेल तर आम्ही तुम्हाला कॅब किंवा गाडी पाठवू म्हणजे।
हो मॅम, तेच म्हणलं बघायला लागेल मॅम, मी तुम्हाला कळवेन ना, तुमचं एकदा ठरवू देत मग मी तुम्हाला कळवते।
त्यांचा आहे माझ्याकडे फोन नंबर, त्यांनी दिलाय माझ्या मला, मग मला जर यायचं आलं तर मला कळवा वगैरे.
ठीक आहे ठीक
आहे. त्यांना आता सध्या चौघांना अलाव आहे की नाही मग ते पाहू मग पुढे असं पाहू मग कळीपण आहे ना. कॅब मध्ये आता सध्या म्हणजे स्टिंग खूप रेस्ट्रिक्शन आलंय ना
सगळं
पाहू आता मग ते सगळं म्हणून आम्ही चाललंय असं सध्या तर काय पॉसिबलच नाहीये. पाहू आता अगर सप्टेंबर मध्ये जमलं तर एकदा येऊन व्हिजिट द्यायची आहे मग आम्ही ठरवू.
ओके
थँक्यू फोन केल्याबद्दल.